आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीला उद्योग वाढीसाठी 5,000 कोटी रुपयांच्या समभाग सहाय्य देण्यास मंजुरी. महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील. मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा. ग्रीनलँडवर जबरदस्तीनं ताबा घेणार नाही, मात्र अमेरिकेच्या विस्तारवादात नाटोनं खोडा घालू नये, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती. आणि न्यूझीलंड विरुद्ध 20 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा 48 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीला उद्योग वाढीसाठी 5,000 कोटी रुपयांच्या समभाग सहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे. या सहाय्यामुळे देशातल्या 25.5 लाखांहून अधिक सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योगांना फायदा होणार आहे. यामुळे येत्या 2 वर्षात आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या 1 कोटींहून अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार जवळपास 7 कोटी उद्योगांनी आतापर्यंत 30 कोटींहून थोडे अधिक रोजगार निर्मिती केली आहे. या सरासरीचा विचार करता येत्या 2 वर्षात 1 कोटींहून अधिक रोजगार संधी निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्यासाठी 2015 सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेला मंत्रिमंडळानं काल 2031 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या प्रचार आणि विकास याच्यासाठी निधी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. योजनेत नागरिकांना दिलेल्या योगदानावर अवलंबून वयाच्या 60 वर्षांनंतर 1,000 ते 5,000 प्रति महिना निवृत्तीवेतनाची हमी देणाऱ्या या योजनेचा लाभ आतापर्यंत 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. शेतकऱ्यांना स्थिर सौर ऊर्जा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पांचं आरेखन करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या 56व्या वार्षिक बैठकीत फडणवीस सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्याला जागतिक स्तरावरच्या व्यावसायिक घडामोडींची माहिती मिळते, त्यामधून राज्यासाठी अधिक गुंतवणूक आणि आधुनिक प्रणाली आणण्यास मदत मिळते असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दावोस इथल्या जागतिक आर्थिक मंच 2026 केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना स्वच्छ ऊर्जेच्या जलद विस्तारात भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर मुंबई विमानतळाजवळ अत्याधुनिक नवोन्मेष शहर म्हणजेच इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची घोषणाही यावेळी फडणवीस यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी टाटा समूह 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. स्टार्टअप समुदायाला पाठिंबा देण्यासाठी विशेष तयार करण्यात आलेली प्लग अँड प्ले ही परिसंस्था उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पामागचा उद्देश असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या विकास केंद्र उभारण्यासाठी काल दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प तंत्रज्ञान, अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. त्यामुळे रायगड हा भारतातला पहिला समर्पित जागतिक क्षमता केंद्र म्हणून ओळखला जाणारा जिल्हा असेल. जागतिक कंपन्यांनी या विकास केंद्राला गुंतवणूक आणि प्रमुख व्यवसाय म्हणून विचारात घेण्याचं आमंत्रण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासाठी केवळ स्वतंत्र कायद्यावर अवलंबून न राहता तंत्रकायदा दृष्टिकोन अवलंबण्याची गरज असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. दावोस इथं जागतिक आर्थिक मंच परिषदेदरम्यानच्या एका सत्रात ते सहभागी झाले होते. पूर्वग्रह आणि डीप फेक सारख्या धोक्यांना सामोरं जाताना न्यायालयीन छाननीला सामोरं जाऊ शकणाऱ्या अचूक शोध प्रणालींचा समावेश असलेल्या बळकट तांत्रिक साधनांची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र आर्क्टिक बेटाची मालकी वॉशिंग्टनकडे द्यावी या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. दावोसमध्ये आर्थिक मंचाच्या परिषदेला संबोधित करताना ग्रीनलँडच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीनं वाटाघाटी करू इच्छित असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश आहे. ग्रीनलँडनं मात्र अमेरिकेचा भाग होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. या बेटावर आधीपासूनच एक लष्करी तळ आहे. दरम्यान ग्रीनलँडवरील अमेरिकेच्या नियंत्रणाच्या मुद्यावरून युरोपमधील अमेरिकेच्या मित्र देशांवर लावण्यात येणारं नियोजित निर्यात शुल्क रद्द करत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प आणि नाटो देशांच्या नेत्यांनी आर्टिक सुरक्षेसंदर्भात भविष्यात होणाऱ्या कराराच्या आराखड्यावर सहमती दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रीनलँडवर मालकी हक्क मिळवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच तासात हा निर्णय घेण्यात आला. यासाठी बळाचा वापर करणार नाही असे सांगतानाच युरोपीय मित्र राष्ट्रांविषयी उपहास व्यक्त करत नाटोनं अमेरिकेच्या विस्तारवादात खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये असंही आपल्या दावोस इथल्या भाषणात ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत अणुऊर्जा कार्यक्रमाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून त्यासाठी सर्वोच्च सुरक्षा निकष कायम ठेवत ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशानं सुधारणा केल्या जात असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी काल स्पष्ट केलं. दिल्लीत माध्यम प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेत संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारनं अलीकडेच अणुऊर्जा कायद्याअंतर्गत तपशीलवार नियम तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आवश्यक सुरक्षा उपायांविषयी तडजोड न करता सरकार अणुऊर्जा क्षेत्र खासगी आस्थापनांसह बिगर सरकारी सहभागासाठी खुलं करत असल्याचंही सिंह यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार तार्किक विसंगती आणि असूचीबद्ध श्रेणींमधील नावं सार्वजनिक करणं अनिवार्य आहे आणि याचा फटका बसलेल्या मतदारांना विहित मुदतीत कागदपत्र सादर करण्याची आणि त्यांचे म्हणणं मांडण्याची संधीही दिली जाणार आहे. अरवली पर्वतरांगांमधील खाणकाम आणि संबंधित समस्यांची सखोल आणि सर्वांगीण तपासणी करण्यासाठी क्षेत्रतज्ञांची समिती स्थापन करणार असल्याचं काल सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अरवली पर्वतरांगांमध्ये अवैध खाणकामामुळे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. खंडपीठानं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी आणि न्यायालयीन मित्र के परमेश्वर यांना खाणकामात कौशल्य असलेल्या पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची नावं 4 आठवड्यात सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. ही समिती न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि देखरेखीखाली काम करेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. नीती आयोगानं काल दिल्लीत सिमेंट, अल्युमिनियम आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांसाठी कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामधील घट याविषयीचा आराखड्याचा अहवाल प्रकाशित केला. या दरम्यान नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच भारताच्या विकासातील शाश्वत आर्थिक वाढ यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बळ देण्यासाठी महत्व विशद करताना रोजगार, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकास यांमधील महत्वाचा घटक असल्याचं ते म्हणाले. पुणे ग्रँड टूर 2026 सायकलिंग स्पर्धेच्या मराठा हेरिटेज सर्किट नावाच्या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या ली निंग स्टार संघाचा सायकलपटू ल्यूक मडगवे यानं सलग दुसरा विजय मिळवत येलो जर्सीवरील आपलं वर्चस्व कायम राखलं. स्पर्धेचा तिसरा 134 किलोमीटरचा टप्पा आज सासवड पुरंदर ते बारामती दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. क्रिकेट. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल 5 सामन्यांच्या मालिकेतील नागपूर इथं झालेला पहिला 20 षटकांचा सामना भारतानं 48 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या 35 चेंडूतील तडाखेबंद 84 आणि रिंकू सिंगच्या 20 चेंडूतील 47 धावांच्या जोरावर पाहुण्यांसमोर 240 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडचा डाव 190 धावांवर संपुष्टात आला. ग्लेन फिलिप्स यानं सर्वाधिक 78 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीला उद्योग वाढीसाठी 5,000 कोटी रुपयांच्या समभाग सहाय्य देण्यास मंजुरी. महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील. मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा. ग्रीनलँडवर जबरदस्तीनं ताबा घेणार नाही मात्र अमेरिकेच्या विस्तारवादात नाटोनं खोडा घालू नये. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती आणि न्यूझीलंड विरुद्ध 20 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा 48 धावांनी विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.